परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। गुरुस्तवन रूपी मालेतलं आजचं हे चौथं पुष्प। आषाढी पौर्णिमेच्या पाठोपाठ येणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण आद्य शंकराचार्य विरचित पांडुरंगाष्टकाने करूया। सद्भक्त हेमाताई पुरोहित पांडुरंगाष्टक म्हणते।
महायोग पीठे तते भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुमिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिद्वाससन्नीलमेधावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्रिष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवावधेरिदं मामकानां नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्फुरत्कौस्तुवालङ्कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमिड्यं वरल्लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाकान्तगण्डस्थलान्तं जपारागबिम्बाधरं कैङ्गनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्ददं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणिप्राणसञ्जीवनन्तं परन्धामकैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं।
सर्वांना एक नम्र विनंती, आपापले मोबाईल संच सायलेंट किंवा स्विच ऑफ मोडवर ठेवावे आणि शक्य तेवढं पुढे सरकून घ्यावं। भगिनी वर्गाने आपल्या उजवीकडे आणि पर्सेस खांदीवर घ्याव्यात। समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभम् जगननिहितपाणिम् मण्डनम् मण्डनानाम् तरुणतुलसीमाला कन्दरम् कञ्चनेत्रम् सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. ज्याचे चरणकमल सम आहेत, पाण्याने भरलेल्या निळ्या मेघांप्रमाणे ज्याची कांती आहे, कटेवर ज्यांनी हात ठेवलेले आहेत, ज्याने कोवळ्या तुळशीची माळ गळ्यात धारण केलेली आहे, ज्याने नेत्रात काजळ घातलेला आहे, अशा दयावान स्मितहास्य करणाऱ्या विठ्ठलाचे मी चिंतन करतो. आषाढाच्या सरींबरोबरच आपल्याला भक्तिरसात चिंब भिजवून टाकतो तो विठूनामाचा गजर. आली कुठून अशी कानी टाळ मृदुंगाची धुन, नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोमा रोमातून. या भक्तिमय वातावरणात आपण आतुरतेने वाट बघत असतो ती आषाढी एकादशीची आणि त्यानंतर येणाऱ्या गुरुपौर्णिमेची. आपल्या सर्वांना अगदी हवा हवासा वाटणारा हा गुरुपौर्णिमेचा काळ. सद्गुरू हे ईश्वराचं मूर्त स्वरूपच असतात. गुरु ही परमेश्वरानं निर्माण केलेली शक्ती आहे. गुरु म्हणजे जो अंधारातून प्रकाशाकडे नेतो तो. खर तर ते याही पलीकडचं करत असतात. सद्गुरूंच्या करुणामय दृष्टीमुळे साधक जागृत होतो. ईश्वरानं दिलेल्या कृपेचं दान ते मुक्त हस्ताने शिष्याला भरभरून देत असतात. देहाला पुष्टी मिळण्यासाठी जसं अन्न गरजेचं आहे, तसंच मनाला तुष्टी मिळण्यासाठी सद्गुरूंच्या सहवासाची नितांत आवश्यकता आहे. संत कबीर म्हणूनच तर म्हणतात, गुरुविना कौन बतावे वाट, बडा विकट है यह यमघाट. खरोखरीच संत कबीर म्हणतात त्याप्रमाणे गुरु हेच आपल्याला जीवनात योग्य वाटेवर ठेवतात, आपल्या जीवनाचे सारथी बनून राहतात. सद्गुरु शिष्याला काय बरं देतात ज्यामुळे शिष्याला त्यांच्या चरणांशी पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं? समर्थ दासबोधात म्हणतात, जे त्रैलोकी नाही दान ते करीती संत सज्जन, या संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे. त्रैलोक्यात शोधलं तरी सापडणार नाही असं अलौकिक दान संत देत असतात. सद्गुरु दिसतात इतर माणसांप्रमाणेच, परंतु अंतरंगातून मात्र ते पूर्ण तृप्त असतात. त्यांचं बोलणं, पाहणं, ऐकणं, स्पर्श करणं वा कुठल्याही गोष्टीचा आस्वाद घेणं यात अत्यंत अलिप्तता असते. सद्गुरूंच्या डोळ्यातून स्वतः भगवंतच पाहत असल्याने त्यांची दृष्टी ही सामान्य नजर न राहता साधकांवर अलौकिक कृपेचा वर्षाव करणारी, स्नेह पाधरणारी असते. सद्गुरू कृपा झाली की साधकाचा प्रवास देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे व्हायला सुरुवात होते. सद्गुरू कृपेने साधक जेव्हा साधना करायला लागतो तेव्हा तीच कृपा त्याला निरक्षीर विवेक प्रदान करते. काय योग्य आणि काय अयोग्य हे तो हळूहळू ओळखायला लागतो. साधकाची आसक्ती कमी व्हायला लागते. त्याला वृत्तींचा समतोल साधणं शक्य होतं. गुरुकृपा साधकाला विकारांच्या बेड्यातून मुक्त करते. बहिर्मुखतेकडून अंतर्मुखतेकडे नेणारी पायवाट सद्गुरू नितळ करून देतात. अशा नितळ झालेल्या वाटेवरून जेव्हा साधक अंतर्मनात पोचतो तेव्हा त्याचं जीवन कृतार्थ होतं, जीवनाचं सार्थक होतं. आपल्या सद्गुरूंविषयी, परमदैवताविषयी यथाशक्ती गुणवर्णन करण्याचा, भाव व्यक्त करण्याचा आजचा दिवस. अनेक विध पैलू असलेलं त्यांचं व्यक्तिमत्व लोकांना नित्य आकर्षित करतं. सत्यही त्यांचं नवीनच दर्शन घडतं. पाण्यात तरंगणाऱ्या हिमनगाचं स्वरूप जसं कळत नाही, तसंच स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचं साकल्यानं आकलन होऊ शकत नाही. अनेक साधक बंधू भगिनींनी सांगितलेल्या आठवणींतून स्वामीजींचं दैवी गुणसंपदेने ओतप्रोत भरलेलं व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं. या भावसुमनांमुळे त्यांचे आपल्यासाठी अप्रकाशित असे अजून काही गुण आपल्याला कळतात. त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे खरं तर आकाशातले तारे मोजणं किंवा सागरातल्या लाटा मोजण्याचा दुबळा प्रयत्न आहे. तरी सुद्धा या स्तवनांनी आपल्याला मोठा आंतरिक लाभ होतो. ही संधी आपल्याला वर्षातून एकदाच या गुरुस्तवनांच्या निमित्ताने मिळत असते. असेच काही साधक आज आपले सद्गुरूंविषयीचे भाव प्रगट करणार आहेत. प्रथम सद्भक्त राधिका जोशी ही आपले भाव व्यक्त करेल. राधिकाने MSc बायोडायव्हर्सिटी केलं आहे. सध्या ती नाशिकमध्ये एम्ब्रियोलॉजी या विषयावर डिप्लोमा करत आहे. बाल केंद्रापासून येणारी राधिका आता तिथे सद्गुरूंविषयीचे भाव व्यक्त करेल. ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। माझी आणि केंद्राची ओळख झाली 2001 साली, म्हणजे मी चौथीत असताना। अर्थात तेव्हा ही ओळख अगदी वरवरची होती। हे स्वामीजी, हे बाल संस्कार केंद्र आणि या वेल्हाळ काकू, इतकीच मर्यादित होती आमची ओळख। तेव्हा स्वामीजी म्हणजे कोण, काय इतकी सगळी माणसं येतात यांच्याकडे, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, सद्गुरु, अनुग्रह, ह्या कशाचाच संबंध नव्हता। तेव्हा थोडंफार कळायचं ते बाल संस्कार केंद्रातच। बाल संस्कार केंद्रातल्या घोषणांनी सुरुवात झाली आणि क्रमाक्रमाने केंद्राबद्दलच्या, स्वामीजींबद्दलच्या कल्पना स्पष्ट होत गेल्या। एक दिवशी मी अचानक आईला विचारलं की मला अनुग्रह घ्यायचा आहे। माझं वय लक्षात घेता तिनेही यावर प्रतिक्रिया देणं टाळलंच। खूपच हट्ट केल्यावर तिने वेल्हाळ काकूंच्या सांगण्यावरून स्वामीजींना विचारलं। हा प्रश्न स्वामीजींना विचारल्यावर त्यांचं तत्क्षणी होकारार्थी उत्तर येणं आम्हाला अगदीच अनपेक्षित होतं। एका क्षणाचाही विलंब न करता ते लगेच हो देईन ना असं म्हणाले। अनुग्रह घेणं हा खरं तर माझा बालहट्टच होता। आपल्या आईने घेतलाय म्हणजे आपणही तो घेतलाच पाहिजे, हा एकच बालिश भाव माझ्या मनात होता। आता विचार करताना असं वाटतं की आपल्याला अनुग्रह या शब्दाचा अर्थ देखील माहीत नसताना त्यांनी किती सहजपणे त्यांच्या कृपेची सावली दिली। 16 मार्च 2005 रोजी त्यांनी मला अनुग्रह दिला। अनुग्रहानंतर स्वामीजींनी मला विचारले, काय गो आता रोज ध्यानाला बसशील ना? यावर मी फक्त मानेने डोलवून होकार दिला। तेव्हा स्वामीजींनी विचारलेल्या प्रश्नाचं गांभीर्यच कळालं नव्हतं। आपल्यालाही केंद्रात येणाऱ्या इतर लोकांप्रमाणे अनुग्रह मिळालाय यातच मला आनंद वाटत होता। पुढची 4-5 वर्ष अशीच निघून गेली। केंद्रात आलं आलं, नाही आलं नाही आलं, पण कुठेतरी मनातून खूप खंत वाटायची। एकदा स्वामीजींना मी हे सहज सांगितलं, त्यावर ते म्हणाले, अगं तूही यायला लागशील रेग्युलरली, तू आठवड्यातून एकच दिवस न चुकता नियमितपणे आलीस ना तर तीही रेग्युलॅरिटीच आहे। सद्गुरूंच्या शब्दात काय जादू असते कुणास ठाऊक, पण माझी केंद्राबद्दलची गोडी आपोआप वाढू लागली आणि कालांतराने आपण केंद्राचे आणि केंद्र आपलं हे समीकरण कधी जुळून आलं कळलंच नाही। केंद्रातलं प्रेममय, पवित्र, भक्तिभावानं उथंबून वाहणारं वातावरण, कुठेच स्पर्धा नाही, द्वेष नाही, तुलना नाही, अशुद्धता नाही, आहेत तर फक्त प्रेमाने गुंफलेली गुरुकृपेची प्रेमळ नाती। विठ्ठल रखुमाईच्या सावडीत या नात्यांची गुंफण केली ते स्वामीजींनी। उत्तुंग प्रेमाचे पर्वत असणारे आपले स्वामीजी। स्वामीजी असं नुसतं जरी म्हणलं तरी त्यांचं प्रेमळ आणि अतिशय लोभस रूप आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं। कधी आठवतं ते त्यांचं प्रेमाने हरी हरी म्हणणं, तर कधी त्यांचं मिश्किल हसणं, कधी त्यांची प्रेमळ करुणामय दृष्टी, तर कधी त्यांची भावविभोर झालेली स्थिती, कधी त्यांचं अभंगात रंगून जाणं, तर कधी त्यांचं पालखी सोहळ्यातलं विलक्षण रूप। त्या रूपाकडे बघून असं वाटावं की आपला भावविश्वाचा ठाव घेण्यासाठीच चळवती विठुमावली आपल्या सर्वांमध्ये अवतरली आहे। स्वामीजींची कितीतरी अनेक रूप आहेत, पण आपल्याला त्यांचं प्रत्येक रूप तितकंच लोभस आणि आकर्षक वाटत असतं, कारण त्यांच्या प्रत्येक रूपातून आपल्याला मिळत असतो तो त्यांचा निस्सीम प्रेमाचा अनुभव। त्यांच्या अशाच निस्सीम व्यापक प्रेमाचा अनुभव मला भुगावच्या एका शिबिरात आला। एक मांजर बराच वेळ त्यांच्या पावलांपाशी म्यावम्याव करत होती। बराच वेळ म्यावम्याव झाल्यावर ती स्वामीजींच्या पावलांवर पाठ उंचावून बसली। जणू स्वामीजींनी आपल्या पाठीवरून हात फिरवावा असंच ती दर्शवत होती। स्वामीजीही तिला अगदी प्रेमाने कुरवाळत म्हणाले, अरे चा तू इथेच होय। ते दृश्य बघून असं वाटत होतं की जसं गोपाळकृष्णाकडून हात फिरवून घेण्यासाठी गायनी धडपडत त्यांच्याजवळ पोचावं आणि त्यांनी देखील त्यांना कुशीत घेऊन अगदी मायेने कुरवाळावं। किती ती कृपाळू दृष्टी, किती ते प्रेम, किती ते हळूवार कुरवाळणं,
मनात आलं की या मुक्या जीवांना देखील कळतं की खरं प्रेम, खरी शांती ही त्यांच्या चरणांपाशीच आहे. आपण तर माणसं आहोत. गुरुशिष्याच्या प्रेमळ नात्यात कधी कधी आपले भाव शब्दांखेरीजच त्यांच्याजवळ जाऊन पोचतात. आपण काहीच न बोलता देखील त्यांना आपल्या मनातलं कळतं. नाशिकला जायच्या आधी आता आपल्याला स्वामीजींना रोज भेटता नाही येणार या कल्पनेनेच मी अस्वस्थ झालेले. अशी भीती वाटत होती की आता कुठे आपल्याला केंद्राची, ध्यानाची, स्वामीजींच्या सहवासाची गोडी लागली आहे. कदाचित बाहेर गेल्यावर आजूबाजूच्या बहिर्मुख वातावरणामुळे आपण या सगळ्यांपासून दूर गेलो तर, या सगळ्याची पुन्हा कधीच गोडी नाही लागली तर, आपण स्वामीजींपासून कायमचे दूर गेलो तर, हे सारे अस्वस्थ करणारे प्रश्न सतत भेडसावत होते. पण हे मनातलं सांगणार तरी कसं आणि कोणाला. नमस्काराच्या वेळी ही अस्वस्थता अनावर झाली आणि त्यांच्या पावलांवर डोकं ठेवताच मला रडून येऊ लागलं. पण बोलता मात्र काहीच येत नव्हतं. त्यांनी अगदी प्रेमाने माझ्या पाठीवरून हात फिरवला व माझे हातात हात घेऊन म्हणाले, अगं मी आहे ना तुझ्या बरोबर, तू तिकडे गेलीस तरीही मी तुझ्या बरोबरच आहे. अर्जुनाला जसं भगवंतांच्या फक्त असण्यामुळे संपूर्ण युद्ध लढण्याचं बळ मिळालं होतं, तसंच काहीसं माझ्याबरोबर झालं. स्वामीजींच्या नुसत्या शब्दांमधून पण आपल्याला किती प्रेरणा मिळते याची प्रचिती आली. अजूनही नाशिकमध्ये असताना कधी अवघड प्रसंग आले, कधी खूप एकटं वाटलं, कधी चुकतं की काय असं वाटलं, तरी त्यांच्या शब्दांची सहजच जाणीव होते, मी आहे ना तुझ्याबरोबर. आपल्या हा परिवारातला आणखीन एक गोड भाग म्हणजे आपला मधुराताई. कुणासाठी मधुराताई तर कुणासाठी मधुरा मावशी. नावाप्रमाणेच मधुर असणाऱ्या आपल्या मधुराताई सर्वांच्याच लाडक्या आहेत, खास करून भगिनी वर्गासाठी. प्रत्येक गोष्टीची प्रेमाने, कुतूहलाने चौकशी करणं, मायने विचारपूस करणं हा त्यांचा सहज स्वभावच आहे. त्या किती सहजपणे आपल्या समोरच होऊन जातात ह्याचं खरंच आश्चर्य वाटतं. त्यांचं निखळ मनमोकळं हास्य बघून कधी कधी असं वाटतं की आपण एखाद्याकडे बघून हसतो तेही किती संकुचित हास्य असतं. आम्हा मुलींसाठी तर परमार्थ आणि संसार कसा करावा याचा एक सुंदर आदर्शच आहेत. मागच्या गुरु पौर्णिमेला मी असा संकल्प केला होता की एक वर्षभर स्वामीजींनी सांगितल्यानुसार साधना करीन व ही साधना पुढील वर्षीच्या गुरु पौर्णिमेला त्यांना अर्पण करीन. ठरवल्याप्रमाणे त्यांच्या कृपेने माझ्याकडून साधना घडली. कदाचित ही साधना परिपूर्ण नसेल, कधी कधी ही साधना नियमित जमली कधी नाही, पण जेव्हा जेव्हा मला या संकल्पाचं स्मरण व्हायचं की आपल्याला ही साधना स्वामींचरणी अर्पण करायची आहे, तेव्हा परत नव्या प्रेरणेने साधनेला सुरुवात करायचे. स्वामीजी, आज मी हा साधनेचा छोटासा मनापासून केलेला प्रयत्न तुमच्या चरणी अर्पण करते. आता स्वामीजींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की येणाऱ्या प्रत्येक गुरुपौर्णिमेला आपल्या चरणांचीच राहून माझ्याकडून आपल्याच कृपेने जास्तीत जास्त साधना करो. हरी ओम.
राधिकाच्या मनोगतातून स्वामीजी समोरच्याला किती समजून घेतात आणि त्याला परमार्थ मार्गात स्थिर करतात हे कळलं. सद्गुरु साधकामध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्याच्या मनात भगवंताविषयीची गोडी प्रेम पण निर्माण करतात. नाहीतर या वयाच्या मुलामुलींना बाहेर जगात कितीतरी विषय भुरळ घालत असतात. मला तर वाटतं आपली फक्त इथं यायची इच्छा पाहिजे, बाकी सर्व स्वामीजीच बघून घेतात. पूजनीय स्वामी माधवनाथ आणि पूजनीय स्वामी मकरंदनाथ यांच्या जीवनाकडे बघूनच आपल्यासारखे कितीतरी जण परमार्थाकडे आकर्षित झाले. स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ या दोघांच्याही साधनेच्या आड नोकरी, उद्योगधंदा, वाढत्या संसारिक जबाबदाऱ्या कधीच आल्या नाहीत. याचं कारण जीवनाच्या प्रत्येक अंगाचं महत्व त्यांनी ओळखलं आणि संसाराचं नेमकं मोजमाप लक्षात घेऊन वेळेचा जास्तीत जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे विनियोग केला. गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध या ग्रंथांतील साधक लक्षण, महंत लक्षणं, सद्गुरु लक्षणं, दैवी गुणसंपदा, स्थितप्रज्ञ लक्षणं इत्यादींचं वर्णन करणारे श्लोक, ओव्या या त्यांनी अक्षरशः आचरून दाखवल्या आहेत. मध्यंतरी मी एक सुविचार वाचला होता. बड़ा आदमी वह है जो अपने पास बैठे व्यक्ति को छोटा महसूस ना होने दे। हे वासून माझ्या डोळ्यांसमोर स्वामी मकरंदनाथांशिवाय कोणी येऊच शकत नव्हतं। एक छोटा प्रसंग इथे सांगावासा वाटतो। साधारण 10-12 वर्षांपूर्वी आपल्या SP कॉलेजमधील कार्यक्रमाच्या वेळेस मी प्रथमच एकटीने रांगोळी काढली। माझ्याबरोबर माझा 8-9 वर्षाचा मुलगा हर्षवर्धन पण होता। पूर्ण वेळ माझ्याबरोबर असल्याने कार्यक्रम संपल्यावर त्याने मला विचारलं की स्वामीजींनी रांगोळी बघितली का, तर मी माहीत नाही असं म्हटलं। तेवढ्यात स्वामीजी हॉल बाहेर येताना दिसले। क्षणात मला कळलंही नाही इतक्या वेगाने तो धावत स्वामीजींकडे गेला आणि त्यांना विचारलं, तुम्ही रांगोळी बघितली का? तर ते हो म्हणाले। परत तो म्हणाला, माझ्या आईने काढली आहे। त्यावर स्वामीजी म्हणाले, हो का, मला शिकवेल का तुझी आई रांगोळी? त्यावर तो शिकवेल, हो शिकवेल की, असंही म्हणाला। मला तर कुठून याला आणलं असं झालं, पण स्वामीजी मात्र त्याचं म्हणणं पूर्ण ऐकून घेत होते आणि त्याप्रमाणे त्याच्याशी बोलत होते। हे फक्त संतांकडेच शक्य आहे, नाहीतर बाहेरच्या जगात आपल्याला माहीतच आहे की बडा आदमी वह है जो बार बार सामने वाले को छोटा महसूस कराय। त्यानंतर सद्भक्त डॉक्टर सतीश साठे आपले भाव प्रगट करतील। साठे सर COEP मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। UK मधील अत्यंत प्रसिद्ध अशा युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स मधून त्यांनी PhD पदवी प्राप्त केली आहे। असं असूनही ते स्वामीजींच्या चरणांशी शरणागत झाले आहेत।
ओम परमहंस स्वामी माधवनाथाय नमः। ओम परमहंस स्वामी मकरंदनाथाय नमः। आषाढ महिना चालू झाला की आपण सर्वांना ज्ञानोबा तुकोबा यांच्या पालख्यांचे आणि त्याबरोबरच सद्गुरु पूजनाचे वेद लागतात। स्वामीजींच्या साधक विश्वातील आपण सर्वजण स्वामीजींच्या आठवणीने कासावीस होऊन जातो आणि तेव्हाच आषाढ महिन्यातील पावसाच्या धारांप्रमाणे बरसणाऱ्या सद्गुरूंच्या कृपावर्षावात चिंब नावून निघतो। या काळात होणारी सद्गुरुस्तवनाची भावसमणी आपण सर्वांनाच स्वामीजींनी प्रत्येकासाठी घेतलेल्या अपार कष्टांची, त्यांच्या निरपेक्ष प्रेमाची, आपण त्यांना साधनेसंबंधी दिलेल्या प्रत्येक वचनाची पुन्हा पुन्हा आठवण करून देतात। आपली गुरुमाऊली मात्र आपल्याकडून कोणतीही भौतिक अपेक्षा न ठेवता आपल्याकडून गुरुपदिष्ट मार्गाने साधना करण्याची फक्त अपेक्षा करते। आपण जरी चुकलो तरी कृपाळूपणे आपले सर्व अपराध पोटात धरून आपल्यावर निर्व्याज प्रेमच करत राहते। अशा आपल्या सद्गुरु माऊलींचे गुरु पौर्णिमा काळात सद्गुरुस्तवन करायला मिळणे हे त्यांच्याच कृपेने शक्य आहे। साठे सर, तुम्ही यावर्षीच्या सद्गुरुस्तवनात बोलाल का असा निरोप येताच जरा काय उत्तर द्यावे हे आनंदातिशयाने काही काळ कळत नव्हते। त्या आनंदातच मी हो म्हटले खरे, पण हे किती अवघड आहे याची जाणीव कालांतराने होऊ लागली। स्वामीजींबरोबर व्यतीत केलेला प्रत्येक सुखद क्षण आठवून डोळे भरून येऊन वाहत होते। फक्त स्वामीजी स्वामीजी हे स्मरण होत होत। शेवटी त्यांनाच आपल्यासारख्या आनंदाचे वर्णन करण्याची बुद्धी मला द्या हे अंतःकरणपूर्वक विनवून लिहिण्याचा हा प्रयत्न केला आहे। स्वामीजी, तरी जिंतले जैसे भूली, इसे आलापू घाली, तैसे वानू ते माऊली, उपसहावे कोवा, हेच आपणास गुणीत आहे। दरवर्षीच्या गुरुपौर्णिमा पर्वात मला सद्गुरुस्तवन रूपी पुष्प गुरुचरणी कधी अर्पण करायला मिळेल हा विचार नेहमी मनात येत असे। सद्गुरु हे भगवंताच्या दरबारातही सर्व जाणतात, तर साधकाच्या मनात उठणारे सूक्ष्म तरंग का बरं जाणणार नाहीत हे स्वामीजींना मला सांगायचं आहे हे पण होताच जाणवलं। COEP केंद्र चालू करण्याच्या निमित्ताने जून 2004 मध्ये स्वामीजींचे त्यांच्या शुक्रवार पेठेतील घरी पहिल्यांदाच दर्शन झाले। त्यावेळी आदिनाथांपासून गुरु परंपरेने स्वामी माधवनाथांपर्यंत 750 वर्षे अखंड चालत आलेल्या नाथ संप्रदायाचे स्वामीजी उत्तराधिकारी आहेत याची कोणतीही माहिती मला नव्हती। TV वर त्यावेळी बघत असलेल्या इतर संप्रदायाच्या प्रमुखांच्या तुलनेत स्वामीजी मला अत्यंत निराळे भासले। स्वामीजींची राहणी ही अतिशय साधी, बोलणे अत्यंत मृदू, वागणे हे पूर्णपणे पारदर्शी आणि निरहंकारी असल्यानेच मला त्यांच्या पूर्णत्वाची तसेच ज्ञानाच्या खोलीची काहीही कल्पना आली नाही। माझ्याबरोबर असलेल्या नवीन सिंह सुचित्रा सिंह यांनी स्वामीजींना ज्याप्रमाणे चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार केला त्याप्रमाणेच मीही केला. त्यावेळी सर येत जा हे प्रसाद देताना स्वामीजींनी म्हटलेले आजही जसेच्या तसे कानात गुंजत राहते आणि स्वामीजींकडे ओढत आणते. सीओटी केंद्र नवीन दादा घेत असत. अत्यंत वेळेवर नियमित केंद्र होत असे. विद्यार्थी प्रतिसाद पण चांगला असे. दुर्दैवाने केंद्र 6 वर्षे चालल्यानंतर काही अंतर्गत राजकारणाने बंद करण्याचा निर्णय घ्यायचा होता. त्यावेळी स्वामीजींनी मला आणि नवीन दादांना कोणत्याही प्रकारे भावनेत गुंतून न पडता वेळप्रसंगी अत्यंत कठोर निर्णयही घ्यावेच लागतात हे समजावून सांगितले. आपलं कार्य कितीही उत्तम असलं तरी त्याची सुद्धा आसक्ती आपल्याला वाटत राहते ती सोडावी अशीच त्यांची इच्छा असावी. 1967 सालापासून पुण्यात राहत असूनही मोठ्या स्वामीजींबद्दल आणि त्यांच्या लीलाचरित्राची माझ्या पारमार्थिक अज्ञानाने मला काहीही कल्पना येऊ दिली नाही. आपल्या केंद्रात सध्या चालू असलेली विविध साधकांनी मोठ्या स्वामींच्या चरणी अर्पण केलेली स्मृतीसुमने स्वामीजींना ज्यांना प्रत्यक्ष पाहता आले नाही त्या सर्वांनाच मनाने त्यांच्या प्रत्यक्ष सहवासाचा आनंद देतात. मी MIT पुणेमध्ये असताना पंकज दादा ध्यानाचे केंद्र घेत असत. त्यावेळेस जर मी रेग्युलर केंद्रात गेलो असतो तर कदाचित निदान मोठ्या स्वामीजींचे दर्शन तरी झाले असते ही हुरहुर कायमच असत करते. मी केंद्रात येऊ लागलो त्यावेळी माया अपार्टमेंट येथे बुधवारी केंद्र असले. येताना मी न चुकता सरलताईंसाठी मोगऱ्याची आणि मोठ्या स्वामीजींसाठी सोनचाफ्याची फुले आणत असे. स्वामी स्वरूपानंदांच्या फोटोलाही त्यावेळी मोगऱ्याची फुले वाहत असे. स्वामी स्वरूपानंदांच्या फोटोला पहिल्यांदा जेव्हा मी फुले वाहिली आणि नमस्कार केला त्यावेळेस मला अतिशय स्पष्टपणे ये बाळ हा आवाज ऐकू आला. मी या जन्मातही परतून माझ्याच सद्गुरूंकडे आल्याचीच ही खूण होती. मला नियमित केंद्रात यायला लागून साधारण 2 वर्षे झाली होती. फारशी कोणाशी ओळखही नव्हती. 2006 साल पंढरपूर आंदे यात्रेच्या वेळी सर्व साधकांची उतरायची सोय गजानन महाराज मठातील वेगवेगळ्या इमारतींमध्ये केली होती. सकाळी साधारण 5:15 वाजता दिंडीच्या कार्यक्रमासाठी खाली उतरल्यावर एक साधक आंघोळीसाठी गरम पाणी वेगवेगळ्या मजल्यावर एकटाच नेऊन देत होता हे मी पाहिले. मी स्वतःहून त्यास मदत करू लागलो. सर्व काम करून झाल्यावर मी त्या साधकांना उद्या किती वाजता येऊ आणि आपले नाव काय असे विचारले. त्या साधकांचे नाव रामधुमाळे होते. कुठलाही गाजावाजा न करता अत्यंत सहजतेने सेवा करण्याचा त्याचा भाव माझ्या कायमच्या लक्षात राहिला. साहजिकच आमच्या दोघांमध्ये उत्कट मैत्रभाव निर्माण झाला. त्याचा गोड सहवास मला काही काळ का होईना पण लाभला ही मी स्वामीजींचीच कृपा समजतो. माझा मुलगा साखरपुड्यानंतर अमेरिकेत परतत होता. त्याला मुंबई विमानतळावर सोडून 31 डिसेंबर 2011 रोजी मी माझी पत्नी आणि त्याची वाग्दत्त वधू रात्री टॅक्सीने पुण्यात परतत होतो. त्यावेळेस बालेवाडीजवळ पवना नदीच्या पुलावर गाडी 60 ते 70 किलोमीटरच्या वेगात असताना अचानक गाडीची 4 चाके बर्फ झाली व गाडी वेडीवाकडी होऊ लागली. मी चालकाच्या शेजारील सीटवरच होतो असं कोण जाणे परंतु मी पटकन स्टेअरिंग घट्ट पकडले. गाडी खड्ड्यात पडता पडता थांबली. तसंच हेवी ट्रॅफिक लेनकडे गेली नाही. दुसऱ्या दिवशी ही गोष्ट मी स्वामीजींना सांगितली त्यावर स्वामीजी एकदम गंभीर झाले आणि काही क्षण निशब्दपणे बसून राहिले. मग म्हणाले अरे साधकाचा जीव बहुमूल्य आहे. स्वामीजींच्या कृपेने एक मोठे संकट टळले. या प्रसंगातून स्वामीजींनीच अम्मा सर्वांना वाचवले याबद्दल मला किंचितही शंका नाही. केंद्रामध्ये सुरुवातीस मी जवळजवळ प्रत्येक सत्संगामध्ये स्वामीजींना माझे नाव न लिहिता प्रश्न विचारित असे. न जाणो हा प्रश्न कोणाचा आहे हे त्यांना समजत असावे कारण हा प्रश्न कोणाचा आहे ही विचारणा त्यांनी एकदाही केली नाही. तरीही स्वामीजी त्या सर्व प्रश्नांची पूर्ण समाधान होईल अशी समर्पक उत्तरे देत असत. त्याचा उपयोग माझ्या मनातील सर्व शंकांचे निरसन होऊन केंद्रात सुस्थिर होण्यात आणि साधनेसाठी प्रवृत्त होण्यात झाला. केंद्रात नियमित येत राहिल्याने आता साधनेसंबंधी येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामीजींच्या प्रवचनातून आपोआपच मिळतात. स्वामीजींचे केंद्रात नेहमी येणाऱ्या प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष असते याचा अनुभव मला नुकताच आला. कॉलेजातील काही कामामुळे मला 6-7 दिवस केंद्रात येता आले नाही. कामामधून मोकळे झाल्यावर परत केंद्रात जाऊ हा विचार मी केला. 5व्या दिवशी सकाळी स्वामीजींचा फोन आला. सर, मला बरे नाही का? तुमची नेहमीची जागा रिकामी दिसल्याने काळजी वाटल्याने फोन केला. सद्गुरूंचे अहेतुक प्रेम याहून काय वेगळे असू शकते? यावेळेस पावस अंधयात्रेस आपण 3 बसेस तसेच 4 वैयक्तिक वाहनांनी गेलो होतो. दर अर्ध्या तासाने प्रत्येक बसमधील ग्रुप लीडरला फोन करून स्वामीजी सर्वांच्या खुशांची चौकशी संपूर्ण प्रवासात करीत होते. पावस येथे पिण्याच्या पाण्याने काही जणांना त्रास होऊ लागल्यावर स्वामीजींच्या जीवाची झालेली तगमग पाहून मी थक्क झालो. डॉक्टर माढेकरांना आणि मिलिंदांना पाठवून सर्वांच्या उपचाराची त्यांनी केलेली तात्काळ व्यवस्था आपण सर्वजण कधीच विसरणार नाही. 2011 मधील पंढरपूर आनंद यात्रेच्या कार्यक्रमामध्ये एका संप्रदायाच्या प्रमुखाने सपत्नीक अत्यंत आदरपूर्वक अभिनिवेश विरहित होऊन तितक्याच आत्मीयतेने अन्य संप्रदायाच्या प्रमुखांची केलेली पाद्यपूजा हा प्रसंग अविस्मरणीय होता. भगवद्गीतेने आणि ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेली अमानित्वम अदंभित्वम ही ज्ञानाची लक्षणे स्वामीजींच्या ठिकाणी कशी संपूर्णपणे भरून आहेत याचेच हे द्योतक होते. सद्गुरू हे आपल्या शिष्याच्या आध्यात्मिक प्रगतीबद्दल आरशाप्रमाणे स्पष्ट जाणतात, तरीही आपला शिष्य आपल्या प्रगतीबाबत स्वतःचे स्वतः वस्तुनिष्ठ काय मूल्यमापन करतोय हे त्याच्या मुखातून जाणण्याची सद्गुरूंची निश्चितच उत्कंठा असते. त्यामुळेच या संबंधात मी थोडे बोलत आहे. स्वामीजींचा अनुग्रह प्रसाद मला 19 मार्च 2005 रोजी लाभला. तो पावन दिवस तसेच अनुग्रहासंबंधित सर्व काही आजही जसेच्या तसे स्मरून डोळ्यांसमोर उभे राहते आणि साधनेसाठी प्रेरणा देते. त्या सुमारास हाती असलेले काम पूर्ण शक्तीने हे मीच पूर्ण करणार या भ्रामक कल्पनेने कोणाच्याही भावनांचा कसलाही विचार मी करीत नसे. पंकजदानांच्या शब्दात सांगायचे झाले तर मी त्यावेळी बुलडोझर होतो. त्यामुळेच नकळत बोलण्यातही कठोरता तसेच सहनता असे. धार्मिक बाबतीतही मनामध्ये व्रते कुळाचार कशासाठी याचा गोंधळ असे. आई वडिलांचे संस्कार रोजचा सायंकाळचा म्हटलेला परवचा यामुळे कोणतेही व्यसन किंवा अभक्ष्य भक्षण नव्हते. रामकृष्ण आश्रम येथे मे महिन्यात होणारी प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांची श्री रामकृष्ण परमहंस शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद समर्थ रामदास स्वामी यांच्यावरील व्याख्याने मात्र ऐकली होती. तसेच स्वतःवरून दासबोधातील सर्व मूर्ख लक्षणे ही माहीत होती. श्री ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरील टीका ही संस्कृतमध्ये नसून प्राकृत मराठीत आहे हेही निश्चितच माहीत होते. थोडक्यात स्वामीजींच्या अनुग्रहाचे वेळी सर्वार्थाने माझ्या मनाची पाटी पूर्णपणे कोरीस होती, म्हणजेच त्यावर कोणतीच अनावश्यक गिचमीड नव्हती. स्वामीजींच्या अनुग्रहानंतर केंद्रातील नियमितता भूगाव येथील शिबिरे यांनी मात्र हळूहळू मनातील गोंधळ पूर्णपणे दूर झाला. त्याची जागा आपणास कोणते ध्येय गाठायचे आहे या भावनेने घेतली. स्वामीजींच्या प्रति निष्ठा आणि संपूर्ण समर्पण हे काय असू शकेल याची निदान जाणीव तरी मला प्राप्त झाली. स्वामीजींच्या परिस्पर्शाने आता दुसऱ्यांच्या भावनांच्या मृदुतेची काही प्रमाणात का होईना होणारी जाणीव आणि माझा स्वभाव तरलतेकडे झुकत असल्याचे वास्तव बऱ्याच अंशी निश्चित जाणवते. अमुक प्रसंगात स्वामीजी काय विचार करतील हा मनाने घेतला जाणारा शोध आणि स्वामीजींचे वैयक्तिक मार्गदर्शन आपोआपच निर्णय प्रक्रिया सुलभ करते. रोजचे कमीत कमी 1 तासाचे ध्यान आता निश्चित चुकत नाही. ज्यादा वेळ मिळाल्यास आता ध्यानाच बसावे किंवा नाम घ्यावे असे आपणहून वाटते. मनातील विचारांचा ओघ हळूहळू खूपच कमी झाल्याचे आणि काही वेळेस तो पूर्णपणे थांबला आहे हे मात्र जाणवते. स्वामीजींच्या कृपेने हाही टप्पा पार होणार ही संपूर्ण खात्री आहे. स्वामीजींनी आपल्यापुढे ठेवलेल्या सर्व मध्यवर्ती संकल्पना स्मरणात ठेवण्याचा दिवसातील काही क्षण का होईना प्रामाणिक प्रयत्न होतो, परंतु त्यातील शरणागती आणि सद्गुरुस्मरण या संकल्पांचा मात्र नकळत जास्त अभ्यास होतो. सौ मधुराताई स्वामीजींना त्यांच्या कार्यात पूर्ण वेळ कसा देता येईल हे जागरूकतेने बघतात. स्वामीजींना भेटायला येणाऱ्या प्रत्येक साधकाचे आदरातिथ्य त्या प्रसन्नतेने आणि हसतमुखाने करतात. त्यांच्यामुळेच स्वामीजींच्या घरातून कोणताच साधक रिक्त हस्ते कधीच परत जात नाही. सद्गुरुस्तवनाच्या या सेवेमध्ये सौ मधुराताईंबद्दल कृतज्ञता व्यक्त न करणे आणि त्यांनाही सद्गुरु माळींसमोर बरोबरच शरणवंदन न करणे हे पंढरपुरातील श्री विठुरायाचे दर्शन घेऊन रखुमाईचे दर्शन न घेता परतल्याने श्री पंढरीनाथांच्या अपूर्ण पूजेप्रमाणेच होईल. या सेवेनिमित्ताने आम्हा सर्वांच्या वतीने स्वामीजी आपल्याकडे एकच पसायदान मागावेसे वाटते. हे सद्गुरुनाथा दयाघना, आपण आमच्यासाठी जे कैवल्याचे दान भरभरून देत आहात ते घेण्याची आणि टिकवण्याची आम्हाला बुद्धी द्या, पात्रता द्या. तसेच आमच्याकडून आपणास अपेक्षित साधना सातत्याने होऊन आपल्या कृपावर्षावर आणि स्मरणानंदात आम्हाला निरंतर राहता येऊ दे, जेणेकरून माऊली म्हणतात तसे ना तरी श्रीगुरुवचना देखी देतू जतना शिष्य आत्मभो ना माझी पैसे, असे आम्हा सर्वांचे हो हीच आपली चरणी नम्र प्रार्थना. श्री हरिओम.
साठे सरांनी गाडीचा प्रसंग सांगून स्वामीजी कसं सांभाळतात ते सांगितलं. असे एक ना अनेक प्रसंग आपल्या पण अनुभवास येतात. अगदी जीवावर वेचणारे नसले तरी त्यांनी आपल्याला सांभाळलं, ते आपल्या पाठीशी होते हे नक्की जाणवतं. त्यानंतर सद्भक्त डॉक्टर विजय आठले एक अभंग म्हणतील. अनेक वर्ष लांजाला वैद्यकीय व्यवसाय करणारे आठले काका आता पुण्यात स्थायिक झाले आहेत. ते मोठ्या स्वामीजींकडे पण नियमित येत असत. त्यांनी म्हणलेले अभंग स्वामीजींना खूप आवडत. आता आपण त्यांच्याकडून एक अभंग ऐकू.
विठ्ठल गीती गावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती धावा, विठ्ठल उभा पहावा, विठ्ठल उभा पहावा, विटेवरी विटेवरी विठ्ठल गीती गावा, अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तोडी भव बंधू यमपाश, तोडी भव बंधू यमपाश, विठ्ठल गीती गावा, तोची शरणागता विठ्ठल मुक्तिदाता, तोची शरणागता विठ्ठल मुक्तिदाता, धरून या संता समागमे हो, विठ्ठल गीती गावा,
विठ्ठल चित्ती ध्यावा, विठ्ठल उभा पहावा, विठ्ठल उभा पहावा, गीतेवरी गीतेवरी विठ्ठल गुणनिधी, विठ्ठल सर्वसिद्धी, विठ्ठल गुणनिधी, विठ्ठल सर्वसिद्धी, लागली समाधी विठ्ठल नामे, लागली समाधी, लागली समाधी, लागली समाधी विठ्ठल नामे, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल नाम घेता झाले सुख, गोडावले मुख तुका म्हणे, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, विठ्ठल उभा पहावा, विठ्ठल उभा पहावा, बीतेवरी बीतेवरी बीतेवरी।
या गोड अभंगानंतर सद्भक्त सौभाग्यवती सिंधुताई पाटील आपले भाव प्रकट करतील। पाटील काकू गेले 30-35 वर्ष आपल्या केंद्रात येत आहेत। संसाराची परिस्थिती कशीही असो, त्यांनी स्वामी माधवनाथांच्या ठाई आपले भाव अत्यंत निष्ठेने टिकवले। स्वामी माधवनाथांच्या पश्चात तेच भाव त्यांनी स्वामी मकरंदनाथांच्या चरणावर वाहिले। त्यांच्या प्रखर निष्ठेच्या आणि उत्कट प्रेमाच्या बळावर ते आज सुद्धा अनेक अडचणी पार करून आपल्या केंद्रात येत असतात। आता आपण त्यांचं सद्गुरु स्तवन ऐकूया।
श्रीराम। ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। नाना सुकृताचे फळ तो हा नरधेय केवळ, त्यामध्ये भाग्य सकळ तरीच सन्मार्ग लागे। मोठ्या भाग्याने सन्मार्ग दाखवणारे संत स्वामी माधवनाथांच्या रूपाने जीवनात लाभली। मी व माझी मैत्रीण दुपारच्या वेळेत ज्ञानेश्वरीचे वाचन करत असे। त्यावेळी आपल्या केंद्राचे सेक्रेटरी श्री करंदीकर यांच्याकडून प्रथम स्वामीजींचं नाव ऐकलं। ते म्हणाले, तुम्हाला ज्ञानेश्वरीची आवड असेल तर बाळासाहेब वाकडे हे ज्ञानेश्वर उत्तम प्रवचन करतात, तुम्ही एकदा येऊन बघा। त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही भागेश्वरी निवासमध्ये ज्ञानेश्वरीचं प्रवचन ऐकण्यासाठी गेलो। तो दिवस होता साल 1979 महाशिवरात्रीचा दिवस, परम पवित्र परम मंगल असा दिवस होता। आम्हाला एका महायोग्याचं दर्शन घडलं। त्या दिवशी स्वामींनी प्रवचनामध्ये ध्यानाविषयी खूप चांगलं मार्गदर्शन केलं व म्हणाले, कट्टाने ध्यान केले पाहिजे। आमचे गुरु पाठेटांचे हंबीर बाबा त्यांची प्रवचनं आम्ही ऐकली होती, पण स्वामीजींचं रसाळ प्रवचन व तेथील शांत व सात्विक वातावरण आम्हाला खूपच भावलं आणि आमची पावलं रोज आपोआपच प्रवचनासाठी भागेश्वर निवासाकडे वळू लागली। स्वामीजीच्या प्रवचनातून रोज चांगले विचार ऐकायला मिळायचे। आपलं जीवन कशासाठी आहे त्यांच्या प्रवचनातून कळू लागलं। संसार तर करायचाच आहे, त्याचबरोबर परमार्थ पण करायचा आहे। संसारात सुख दुःख आहे, परमार्थात आनंद प्रेम शांती आहे असं ते सांगत। हे सर्व त्यांच्या सर्व स्वामीजीकडून ऐकण्यामध्ये इतकी गोडी वाटायची की मी कधीच प्रवचन चुकवत नसे। पुढे मायापर म्हणजे केंद्र व्हायला सुरुवात झाली। तेव्हा दुपारच्या वेळेस केंद्र असेल, मुलं शाळेत गेले की मी केंद्रात ध्यानासाठी जात असेल। स्वामीजी त्यांचं जेवण झाल्यावर थोडा वेळ केंद्रात येऊन बसत, त्यांचं दर्शन घेऊन आम्ही घरी जायचो। सत्यसाई निलायम येथे देखील स्वामीजींची प्रवचन व्हायची। प्रवचन संपल्यावर स्वामीजी सर्वांना नमस्कार करत जिन्यावरून खाली उतरायचे। त्यावेळेस आकाशातून चंद्राची शीतलता खाली आली आहे असंच वाटायचं। मी एक सुविचार वाचला होता की चंदनापेक्षा व चंद्रापेक्षा संतांचा सहवास शीतल असतो। हा अनुभव स्वामीजींच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला येत असे। मातोश्री सरलाताई देखील लक्ष्मीसारख्या होत्या. त्यांची प्रेमळ नजर सुंदर हास्य मनाला समाधान देऊन जाईल. अशा प्रकारे स्वामीजी आणि सरलाताईंच्या सहवासात खूप आनंदात आणि समाधानात दिवस जात होते. त्याचवेळी यजमानाची बदली कोल्हापूरला झाली. आता स्वामीजींची भेट होणार नाही. मला खूप वाईट वाटले. परत पुण्याला यायला मिळेल की नाही याची धास्ती वाटायला लागली. गावी जाण्यापूर्वी स्वामीजींची पाद्यपूजा करावी असं मनात आलं. मग स्वामीजींना विचारलं, तुम्ही आमच्या घरी याल का? तेव्हा स्वामीजींनी तूच आमच्या घरी पूजा करायलाही असं सांगितलं. पूजेचा दिवस ठरला. त्या दिवशी सकाळी 8:30 आम्ही कुटुंबीय स्वामीजींच्या घरी गेलो. पूजनीय स्वामीजी व सरलाताई सौ सरलाताई यांची यथासांग पूजा केली. जणू लक्ष्मीनारायणच समोर अवतीर्ण झाले आहेत असं वाटलं. पूजा करून बाहेर पडलो. जिन्याच्या 4 पायऱ्या उतरून खाली आलो व सहजच मागे वळून पाहिले तर स्वामीजी दोन्ही हात वर करून आम्हाला आशीर्वाद देत होते. भगवत स्वरूप असलेले स्वामीजी आमच्यासाठी 4 पावलं बाहेर आले. तो क्षण आठवला तरी अंतकरणात भाव जाटून येतात. त्या दिवशी गाईला सोडून जाताना वासराला जसे कसनुसे होते तशीच काहीशी माझी अवस्था झाली होती. पण स्वामीजींच्या त्या प्रेम आणि आश्वासक नजरेमुळे माझे मन थोडे शांतता थोडे सावरले. आम्ही कोल्हापूरला असताना स्वामीजी कोल्हापूरला आले होते. आपल्या केंद्रातील एका साधकाकडून स्वामीजींच्या प्रवचनाची माहिती मिळाली. एका अनिवार्य ओढीने मी तिथे स्वामीजींच्या दर्शनासाठी गेले. खूप गर्दी होती पण स्वामीजींना मी स्वामीजींना नमस्कार केला. त्यांना तिळगुळ दिला. एवढ्या घाई गर्दीत मी दिलेला तिळगुळ मी तोंडात टाकला. मला खूप आनंद झाला. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला देखील स्वामीजींनी भरभरून प्रेम दिलं. अशी अनपेक्षितपणे झालेली भेट खूप सुखावून गेली. 2 वर्षांनी आम्ही परत पुण्याला आलो. परत श्रवणाला सुरुवात झाली. मी स्वामीजींना कधी प्रश्न विचारले नाही पण त्यांच्या प्रवचनातून व सत्संगातून मला उत्तर मिळत असे. स्वामीजींचं प्रत्येक साधकाकडे बारकाईने लक्ष असे. तो कशाने दुःखी आहे हे त्यांना कळत असे. स्वामीजी एकदा असे म्हणाले की 25 वर्ष लग्नाला झाली तरी नवरा बायकोत भांडणे होतात. आपण लक्षात घ्यावे की भगवंतच फक्त सर्वगुण संपन्न असतात. मनुष्य म्हटलं की दोष असणारच. हे सर्व ऐकल्यावर मी माझी संसार व्यथा एका कागदावर लिहून स्वामीजींना दिली. स्वामीजीने ते सर्व वाचलं आणि म्हणाले, 2 वर्षानंतर अशी वेळ येणार नाही. मी घाबरले. मला वाटले की आमच्या दोघातले एक जण जाणार. पण स्वामीजी सर्वांना आनंद व सुख देणारे व स्वतः कष्ट घेऊन दुसऱ्याला प्रेम देणारे मला दुःख कसे देतील. स्वामीजींनी माझ्यातच बदल घडवून आणला. त्यांच्या कृपेमुळे माझ्यातील देहबुद्धी हळूहळू कमी होऊ लागली. पतीचे दोष न पाहता हे सर्व माझे प्रारब्ध आहे आणि ते मला भोगूनच संपवायचं आहे हा विचार पक्का होत गेला. ज्याप्रमाणे घर आकाशात फिरत असते तिचे चित्त किल्लापाशी असते माझ्या प्रत्येक संकटकाळी याची मला प्रचिती आली. माझ्या मोठ्या मुलाचा अक्षरशः झाला तेव्हा स्वामीजींनी केंद्रात माझ्याकडे पाहिले आणि नकळत मला माझे दुःख सहन करण्याची शक्ती दिली. नंतर दुसऱ्या मुलाचा अक्षरशः झाला. त्या दिवशी केंद्रात सरला त्यांची नजर माझ्यावर पडली तेव्हाही मला दुःख सहन करण्याची शक्ती मिळाली. स्वामीजींना असे वाटायचे की साधकाने आपली कर्मे व्यवस्थित पार पाडावी. मी मुले लहान असताना शाळा सुटल्यावर त्यांना चहा देऊन केंद्रात यायचे. केंद्रातील वेळ गाठण्यासाठी गडबडीने येत असे. तेव्हा एकदा स्वामीजी म्हणाले की कपचित पाणी तरी ओतून यावे म्हणजे ते वाळणार नाही. यावरून स्वामीजींचं आपल्याकडे किती बारकाईने लक्ष आहे हे जाणून जाईल. आम्ही 1991 साली पुण्यात घर बांधले. स्वामीजींनी घर बघायला यावे असं खूप वाटत होतं तेव्हा वाटत होतं. म्हणून पूजेच्या दिवशी त्यांना जेवायला बोलवलं पण स्वामीजी कुठे जात नव्हते. प्रवचने देखील बंद होती. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घ्यायला सांगितलं होतं त्यामुळे परत कधीतरी येईन असं ते म्हणाले. पण पूजेच्या दिवशी दुपारी एक अपरिचित तेजस्वी व्यक्ती घरी येऊन मला खूप भूक लागली आहे मला जेवायला वाढा असे म्हणाले. मी त्यांना जेवायला वाढलं. त्या व्यक्तीच्या रूपाने स्वामीजीच आपल्या घरी जेवून गेले अशी माझी श्रद्धा आहे. पुन्हा ती व्यक्ती भेटली देखील नाही. स्वामीजींना आमच्या घरी येता आले नाही म्हणून त्यांना गोड काहीतरी घेऊन जावं असं मी ठरवलं. त्या दिवशी अध्यात्म मंगलधाममध्ये केंद्र होतं. बस मिळायला उशीर झाल्यामुळे केंद्रात न जाता स्वामीजीच्या घरी जाऊनच त्यांना बेसनाचे लाडू द्यावे असा विचार केला. स्वामीजींच्या घरी सेवेला असलेल्या एका साधिकेजवळ लाडू दिले. स्वामीजींना अचानक न सांगता आलेलं आवडत नसे. त्यामुळे मी दारातूनच जाते असे म्हणाले. तेवढ्या त्या सादिकीने स्वामीजी आत बोलवत असल्याचा निरोप दिला. स्वामीजी खोलीत झोपले होते. मी त्यांना नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले, आनंदात राहा. स्वामीजी खूप जणांना आनंदात राहा असा आशीर्वाद देत असत. आपल्यालाही स्वामीजींनी कधीतरी असं म्हणावं अशी खूप इच्छा होती. ती इच्छा स्वामीजींनी त्या दिवशी पूर्ण केली. त्यांच्या कृपेमुळे मी खरंच आनंदात आहे. स्वामीजींनी मी दिलेले लाडूचे कौतुक तर केलेच, पण ते रसिकतेने साजूक तुपातले मऊ लुसलुशीत लाडू. स्वामीजींनी ध्येय ठेवला तेव्हा गुरुपूजा चालू होत्या. एका साधिकेने स्वामीजींना डिंकाचे लाडू प्रसाद म्हणून आणले होते. त्या लाडूचे पाकिट हातात घेऊन वर खाली प्रसन्नतेने बघत होते. त्या साधिकेला किती आनंद झाला असेल. आम्हा सर्वांनाही स्वामीजींचा प्रसन्न चेहरा बघून खूप आनंद झाला. स्वामीजींनी शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांना आनंद दिला. दिव्यत्वाची जेत प्रचिती तेथे कर्माचे ज्योती, असं स्वामी माधवनाथासारखं ज्यांच्या चरणी सहज नतमस्तक व्हायला होतं, असं आणखी एक व्यक्तिमत्व पाहायला मिळालं, ते म्हणजे स्वामी मकरंदनाथ. गुणाचा सागर, करुणाघन, नम्रतेचे प्रतीक असलेले स्वामी मकरंदनाथ म्हणजे जणू चालतो बोलतो परब्रह्मच. त्यांचं बोलणं इतकं मधुर आणि प्रेमळ असतं की त्यांचं बोलणं ऐकून साक्षात विठ्ठल सुद्धा डोलत असे. स्वामीजी कुणी कसाही प्रश्न विचारला तरी कुणाला न दुखवता अंतकरण जाणून प्रश्नाचे उत्तर देतात. त्यांच्या प्रवचनातून व सत्संगातून आपल्याला पुढील वाटचालीबद्दल मार्गदर्शन मिळते. एकदा मला असे वाटले की माझ्याजवळ जेवढे पैसे आहेत तेवढे स्वामीजींना देऊन टाकावेत. त्यावेळी साधकाश्रम बांधण्याचे काम चालू होते. त्या कार्यात आपलाही अशा प्रकारे काही सहभाग द्यावा असं मनात आलं. स्वामीजींना माझ्या मनातला हा विचार कळला का काय कोण जाणे. दुसऱ्या दिवशी केंद्रा स्वामीजी म्हणाले, भावनेच्या भरात कुणी आपले पैसे सगळे पैसे मंडळाला देऊ नयेत. साधकाश्रम बांधण्यापुरते पैसे जमा झाले आहेत. अशा प्रकारे व्यवहार सांभाळून परमार्थ करण्याचं तंत्र स्वामीजी आपल्याला शिकवत असतात. बालाजीनगरला असलेल्या केंद्रात पूर्वी स्वामीजी शनिवारी सकाळी येत असत. एका शनिवारी मला केंद्रात जाता आले नाही. इतक्या जवळ केंद्र असूनही स्वामीजींना भेटता आलं नाही म्हणून मला खूप वाईट वाटलं. दिवसभर मनाला चुटपुट लागून राहिले. त्याच दिवशी संध्याकाळी मी मंडईत गेले. बघते तर काय स्वामीजी व मधुरताई मंडईत आले होते. त्यांना पाहून मला खूप आनंद झाला. मग माझे मन शांत झाले. मी एकदा स्वामीजींना म्हणाले की मला तुमच्याजवळ बसून ध्यान करायचे आहे. एकदा सकाळी लवकर उठून स्वामीजींच्या घरी चालणाऱ्या केंद्रात गेले. पहिल्या रांगेतच स्वामीजींच्या जवळ ध्यानाला बसले. माझे ध्यान चांगले झाले. ध्यानातच माझ्या डाव्या बाजूने पांढरा शुभ्र प्रकाश डोक्यावरून स्पर्श करून गेला. हे मी स्वामीजींना सांगितलं तेव्हा स्वतःकडे कुठलाही मोठेपणा न घेता ते म्हणे, तुम्हाला काहीतरी भाग झाला असेल. एके दिवशी माझे सकाळी ध्यान झाले नाही म्हणून मी घरातच स्वामी मकरंदनाथ यांच्या फोटोला नमस्कार केला व म्हणाले, तुमची माझ्याजवळ कृपा असेल तर माझे 2 तास ध्यान चांगले होऊ दे. त्यावेळेस कुणीही बेल वाजवून डिस्टर्ब करू नये अशी प्रार्थना करून मी ध्यानाला बसले. 3 ते 5 ध्यान चांगले झाले. ध्यानात खूप शांत वाटले. त्याच दिवशी संध्याकाळी केंद्र होतं. मी व माझी मैत्रीण जरा लवकरच निघालो. जरा वेळ होता म्हणून पर्वतीला जायचे ठरवलं. पर्वतीच्या पायथ्याजवळ स्वामीजी भेटले आणि आपली प्रार्थना स्वामीजींनी ऐकली याची खात्रीच पटली. आपली तळमळ स्वामी त्यांच्यापर्यंत पोहोचली याची प्रसिद्धी आली. एके वर्षी माझ्या अनुग्रहाच्या वाढदिवशी राखी पौर्णिमा आणि बुधवार स्वामीजींच्या भेटीगाठीचा दिवस असा योग जुळून आला होता. मला भाऊ नाही. मी दरवर्षी कृष्णाला राखी बांधत असे पण त्या दिवशी मी स्वामीजींना राखी बांधली. इतक्यात जयीताई पण आरतीचा चबक घेऊन राखी बांधायला आली. तिने स्वामीने ओवाळलं, मी देखील स्वामीने ओवाळलो. इतक्या वर्षाची तपश्चर्या फळाला आली. मूर्तिवंत कृष्ण मला भाऊराया म्हणून मिळाला. खरोखरच माझ्या सर्व इच्छा सद्गुरु कृपेने पूर्ण होत आहेत. माझी सुप्त इच्छा होती की मला कुणीतरी विचारेल की तुम्ही सद्गुरु स्तवन कराल का. ही इच्छा सद्भक्त सौ तृप्तीने पूर्ण केली. ही देखील मी स्वामीजींचीच कृपा समजते. जसे मोठे स्वामीजी व सौ सरलाताई सर्व साधकावर प्रेम करत होते तसेच स्वामी मकरंदनाथ व सौ मधुरताई प्रेम करतात. सौ मधुरताईंची प्रेमळ नजर प्रसन्न मुद्रा पाहून मनाला खूप समाधान वाटतं. शेवटी स्वामीजींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की हे चिदान देगा देवा तुझा विसरण न व्हावा तुझा विसर.
सद्भक्त पाटील काकूंचं भावपुष्प हे आजच्या गुरुस्तवनाच्या कार्यक्रमातलं शेवटलं पुष्प होतं. विठुनामाच्या गजरात पंढरी दुमदुमत असताना शिष्याची दिवाळी म्हणजेच गुरुपौर्णिमा अवघ्या 2 दिवसांवर आली आहे. आपण गेल्या वर्षभर केलेल्या साधनेची प्रयत्नांची पुष्प आपण स्वामीजींच्या चरणी वाहूया. मी स्वामीजींना प्रार्थना करते की ही पुष्प दरवर्षी अशीच टवटवीत असू देत. दुप्पट उत्साहाने, निष्ठेने, श्रद्धेने आपण पुढच्या वर्षी साधना अजून वृद्धिंगत करू. त्यात सर्वांना जमेल तशी कणभर तरी वाढ करूयात. स्वामीजींचं वर्णन करणाऱ्या एका प्रार्थनेच्या काही ओळी इथे म्हणावाशा वाटतात.
असो तुला देवा माझा सदा नमस्कार, तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार. तुझ्या कृपेने रे होईल फुले पत्थराची, तुझ्या कृपेने रे होईल मोती मृत्तिकेची. तुझ्या कृपेने रे होईल पंगु सिंधू पार, तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार, तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार.
आपल्या कार्यक्रमाची सांगता स्वामीजींच्या आरतीने होईल. स्वामीजींच्या कार्यात एकरूप झालेले सद्भक्त अजितदादा भवाळकर आणि सौभाग्यवती अमृता भवाळकर स्वामीजींची आरती करतील. सद्भक्त विलासदादांबरोबर आपण सगळेजण आरती म्हणणार आहोत.
परती माधवनाथा, परती माधवनाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपालो तो ज्ञान देवी पाजेशी अमृत ओवी. देशी जाणीव आगळी, जाणीव आगळी अजाण भक्ता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख तोडीसी. सोहम स्वरूप खून, स्वरूप खून दाबीसी आर्ता. माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा. मिळे अखंड चांदणे, अखंड चांदणे चकोर चित्ता. माधवनाथा, हरती माधवनाथा, दास भक्तीने पाही, भक्तीने पाही ठेवी तो माथा. माधवनाथा, आरती माधवनाथा. ओ वाळू आरती स्वामी मकरंद नाथा, स्वामी मकरंद नाथा. भावे नमुनी पदकमला वरिधेवी अला माथा, भावे नमुनी पदकमला वरिधेवी अला माथा. ज्ञानदेवीचा पवित्र रंगी रंगुनी परमार्थ, स्वामी तू रंगुनी परमार्थ. प्रपंच साधुनी भक्ती प्रेमे स्वानंदे रमता. आरती स्वामी मकरंद नाथ, स्वामी मकरंद नाथ. भावे नमुनी पदकमला वैठेवी अला माथा. सोहम हंसारूढराहुनी शांतविषी आरता, शांतविषी आरता. नाथ पंचसी खून दाविसी उन्मनि सुख भक्ता ओ आलु आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे न मुनि पद कमला वैठे वियला माथा भाव दरुणिया चातक जैसा शरण मेघा जैसा शरण मेघा दास पुने मी अनन्न तैसा धाव पाव बेगा ओ आरु आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे न मुनि पद कमला वैठे वियला माथा भावे न मुनि पद कमला वैठे वियला माथा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। हंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय।